चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांवर होतोय उत्तर प्रदेशच्या सरकारच्या सक्तीचा परिणाम। ऊस शेतकऱ्यांचा दबाव आणि उत्तर प्रदेश सरकारनं केलेल्या सक्तीमुळे राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची या हंगामाची थकबाकी भागवली आहे। सध्या गाळप हंगाम 2019-20 मध्ये 673.5 करोड रुपयांची ऊसाची थकबाकी ऊस उत्पादकांना दिली आहे। उत्तर प्रदेशात ऊस थकबाकीचा मुद्दा तापला आहे, यानंतर सरकारनंही कडक पावलं उचलली आहेत, याचा परिणाम दिसून येत आहे। सध्याच्या सरकारकडून 76,943.2 करोड रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत। यामध्ये गाळप हंगाम 2018-19 चे 30,161 करोड रुपये ही सामील आहेत।